रूपासहा कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात मी अर्थशास्त्राची प्राध्यापिका म्हणून गेली 36 वर्ष काम करते। मित्रांनो, आपण गेल्या 2 पाठांमध्ये सहकारी बँकिंग एमजीएम 231 हा पेपर आपण पाहिला होता आणि हा पेपर पाहत असताना त्याच्यामध्ये आपण 2 पुस्तकांचा विचार केला। त्यातलं पहिलं पुस्तक बँकिंग कायदे आणि दुसरं पुस्तक बँकिंग व्यवहार, या दोन्ही पुस्तकांचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपणाला जायचं आहे ते पुस्तक क्रमांक 3 लेखा परीक्षण व तपासणी आणि चौथं पुस्तक मानवी संसाधन व तंत्रज्ञान व्यवस्थापन। असं आपणाला 4 पुस्तकांचा अभ्यास करून आपणाला बँकिंग ही डिग्री किंवा पदविका आपणाला मिळवता येते। त्यातल्या तिसऱ्या पुस्तकाचा आज अभ्यास आपण आता करत आहोत। तिसरं पुस्तक जे आहे ते हिशेब तपासणी, त्यातला हा पहिला भाग आहे म्हणजे लेखा परीक्षण आणि तपासणी। आपणाला ऑडिट हा शब्द सातत्याने माहीत असतो। ऑडिट म्हणजे काय, ऑडिटची गरज काय आहे, ऑडिटचे घटक कोणते आहेत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपणाला या पाठामध्ये करायचा आहे। आता आपली जी हिशोब तपासणी आहे, ही हिशोब तपासणी म्हणजे काय आणि हिशोब तपासणीची गरज आहे का, आणि जर ही गरज असेल तर ही गरज कशा रीतीने पूर्ण करायची, या सगळ्याचा अभ्यास आपणाला आजच्या या पाठामध्ये करायचा आहे। आता हिशेब तपासणी म्हणजे काय हे आपणाला आधी पहिल्यांदा बघायचंय। आता हिशेब तपासणी बघत असताना हा हिशेब पूर्वीही होता, आताही आहे आणि उद्याही होणार आहे। जेथे जेथे पैशाचे व्यवहार होतात तेथे तेथे हिशेब तपासणी असणार आहे। पण पूर्वी काय होतं, पूर्वी साधं सोपं सुटसुटीत गणित असायचं कारण व्यवहाराचं प्रमाण अल्प होतं। पण आता मात्र व्यवहार इतके वाढलेत, व्यापार इतका वाढलेला आहे, तर त्याची हिशोब तपासणी आपणाला करणंच गरजेचं आहे। आणि ही हिशोब तपासणी कशी करायची याचाच विचार आपणाला या पाठामध्ये आपणाला करायचा आहे। आता हिशोब तपासणीची गरज काय हे आपण बघितलं कारण आता आपले व्यापार वाढलेले आहेत, व्यवहार वाढलेले आहेत, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज तयार झालेल्या आहेत। तर अशा या ताळेबंदाची किंवा या हिशोब तपासणीची अनेक जणांनी अनेक प्रकारे व्याख्या केलेली आहे। त्याच्यामध्ये आर जी विल्यमनी व्याख्या केली आहे, जे आर बॉटली बॉयनी केलेली आहे, स्वाइसरनी केलेली आहे। पण या सगळ्यामध्ये बॉटली बॉय, जे आर बॉटली बॉय यांनी व्याख्या जी केली आहे ती अत्यंत संयुक्तिक आहे। ते काय म्हणतात, हिशेबाच्या पुस्तकांचे बुद्धी कौशल्याने सखोल परीक्षण करण्यासाठी ज्या आधारावर व्यापाराने हिशेब लिहिले आहेत त्या पावत्या व कागदपत्रांची तपासणी करून ज्या काळासाठी नफा तोटा व ताळेबंद तयार केला त्याची सत्यता तपासून ते वास्तविक परिस्थितीचे प्रदर्शन करते किंवा नाही हे पाहणे म्हणजे हिशेब तपासणी होय। बघा, आता या हिशेब तपासणीच्या बाबतीमध्ये पुस्तक आपणाला बघावी लागतात। ही एक मोठी प्रक्रिया आहे। त्याचा प्रारंभ ही आर्थिक माहिती आणि पत्रके एकत्र करण्याने होणार, म्हणजे तुमच्या वर्षभरामध्ये झालेले सगळे व्यवहार, त्याच्या पावत्या, त्याची पुस्तकं, जी काही आहे ती आपल्याला एकत्र करावी लागेल। नंतर त्याची छाननी होईल आणि त्याच्यानंतर त्याची तपासणी होईल, असा या हिशोब तपासणीचा अर्थ आहे। असा या हिशोब तपासणीचा अर्थ झाल्यानंतर त्याचे उद्देश काय आहेत, कोणत्या उद्देशानुसार आपणाला जायचंय, आणि आता त्याचे जे उद्देश आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत। पहिल्यांदा एक काय आपणाला करावं लागेल की हे हिशोब तपासणीस केल्या कारणामुळं कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे की नाही हे आपणाला बघावं लागेल। कारण व्याख्यास्थानी अशी सांगितली की कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठीच हिशोबनिसांचे प्रमाणपत्र नसून न्याय बुद्धी वापरून तटस्थपणे व्यवहाराचे मूल्यमापन केल्यानंतर तटस्थ व त्रयस्थ व्यक्तीने सादर केलेला विश्वसनीय दस्तऐवज म्हणजे हिशोब तपासणीचे प्रमाणपत्र, आणि हे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सहकारी बँका, शासकीय दप्तरे, कोणतीही संस्था, कोणतीही बँक पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे या प्रमाणपत्राला किती महत्व आलं बघा. आणि या प्रकारचं जर हे महत्व आलेलं असेल तर या हिशोब तपासणीला विविध पायऱ्यामधून, त्याची व्याप्ती मोठी आहे, विविध गोष्टीमधून जावं लागतं. तसंच हिशोब तपासणी जो असेल, ज्याला आम्ही चार्टर्ड अकाउंट असं म्हणतो, नेहमी आपण म्हणतो सीए आहे, म्हणजेच काय, तो चार्टर्ड अकाउंट आहे. आणि हा जो चार्टर्ड अकाउंट असेल तर त्याच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत, तरच तो चांगल्या प्रकारे आपल्याला प्रमाणपत्र देऊ शकेल. आता हिशोब दिवसाचं जर काम आहे ते परिणामकारक जर आपल्याला व्हायचंच असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विविध गोष्टींची सत्यता, विविध गोष्टींची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. पहिल्यांदा तो सीए जो आहे, हा सीए पहिल्यांदा प्रामाणिक असला पाहिजे, तो तटस्थ असला पाहिजे. नाहीतर तो बो माझा काकांचा मुलगा आहे, तो त्याच्यामध्ये संस्था प्रमुख आहे, त्यानं काही केलं तरी चालेल. नाही, तिथं कोणत्याही प्रकारची नाती तिथे येता कामा नयेत. त्याला त्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं असलं पाहिजे. त्यानं त्याचा अहवाल हा गोपनीय ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये ती सगळी माहिती गोळा करून ते प्रमाणपत्र देण्यासाठी त्याच्या अंगी कौशल्य, कार्यक्षमता असली पाहिजे. सीएला त्याचे सहाय्यक सीए, सहाय्यक त्याचे लोक असतात, आणि ते मदतनीसावर तो अवलंबून असतो, त्यामुळे त्याचे मदतनीसही चांगले असले पाहिजेत. त्यांनी महत्वाच्या नोंदी तपासल्या पाहिजेत, लिहिल्या पाहिजेत, आणि या सगळ्या प्रशस्तीपत्र देत असताना त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, आणि शेवटी त्याचा अहवाल आपल्याला दिला पाहिजे. म्हणजे या सगळ्या बाबी जर त्या सीएच्या अंगी असेल तरच आपल्याला प्रमाणपत्र हे अधिक चांगल्या रीतीने मिळणार आहे. आता या हिशोब तपासणी झाली त्यामुळे त्याचा फायदा होईल का? नेहमी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती काय करते, मला फायदा आहे का हे पाहते आणि ती काम करते. सगळ्यात पहिलं कोणतं असेल, हिशेब तपासल्यामुळं हिशेबामधल्या चुका, गैरव्यवहार, अफरातफर उघडकीला येतात आणि त्याची पुनरावृत्ती टळली जाते. नाहीतर यावर्षी बघ गैरव्यवहार झालेत, पुढच्या वर्षी पुन्हा गैरव्यवहार करूया की सीए आपल्याला सही देतात की नाही. पण हिशेब तपासणीस जो आहे तो काय करत असतो, नेहमी त्यातले गैरव्यवहार तो उघडकीला आणतो. त्याचबरोबर त्याला सगळी हिशेब पुस्तके पाहावी लागतात, व्यवहारांमधला विश्वास वाढतो. आपण जी पुस्तकं लिहितो ती पुस्तकं बरोबर आहेत की नाही ते पाहिलं जातं. संस्थेला कर्ज मंजुरी त्यामुळे सुलभपणे होते की बो मी कर्ज घ्यावं, मी ठेवी स्वीकाराव्यात. ठेवी ठेवणारा सुद्धा आणि कर्ज घेणारा सुद्धा व त्यांचा ऑडिट नेहमी अ मध्ये आहे, आपल्याला तिथं जायला हरकत नाही, हा विश्वास एक हिशोब तपासणीमुळे होतो. आणि त्याचबरोबर विविध सरकारी खात्यांना आपण जी काही पत्रकं पाठवतो, जी काही माहिती गोळा करतो, ती सगळी माहिती ही विश्वासार्हता त्याच्यामध्ये असल्यामुळं ती मान्य केली जातात. तर आता ही अशी हिशेब तपासणी जी आहे, ही हिशेब तपासणी त्याचे प्रकार कोणते, या प्रकारांचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आता याचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो खाजगी हिशेब तपासणी किंवा ऐच्छिक तपासणी. तपासणीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्या प्रकाराचा पहिला प्रकार खाजगी हिशेब तपासणी, दुसरा वैधानिक म्हणजे कायदेशीर, त्याच्यानंतर तिसरा वार्षिक हिशेब तपासणी, चौथा प्रकार आहे सतत आणि समवर्ती हिशेब तपासणी, पाचवा प्रकार आहे अंतर्गत हिशेब तपासणी. अंतर्गत म्हणजे आतल्या आत ज्यावेळेला हिशेब तपासणी होते त्यावेळेला त्याला अंतर्गत हिशेब तपासणी म्हणतात. त्याच्यानंतर अंतरिम हिशेब तपासणी म्हणजे शेवटी आणखी एकदा हात फिरवला जातो, त्याला आम्ही अंतरिम हिशेब तपासणी म्हणतो. आता त्याचबरोबर व्यवहाराच्या किंवा धंदा किंवा एखादी संस्था ज्यावेळेला असेल त्यावेळेला विशिष्ट भागाची सुद्धा तपासणी केली जाते. म्हणजे उदाहरण दाखल की यदा कदाचित एखादा मोठा कार्यक्रम घेतला असेल, कोणता घेतला असेल, तर एक इंटरनॅशनलची कॉन्फरन्स घेतली आणि इंटरनॅशनलची कॉन्फरन्स विविध प्राध्यापकांचे लोकांचे पैसे आले असतील वगैरे, तर त्या सगळ्या पैशांचा हिशोब करून घेण्यासाठी विशिष्ट भागाची तपासणी सुद्धा या ऑडिटरकडून करून घेतली जाते. त्याच्यानंतर ताळेबंदाची तपासणी, चाचणी हिशेब तपासणी, फेर तपासणी हा एक प्रकार री ऑडिट आम्ही ज्याला म्हणतो, आणि अतिरिक्त हिशेब तपासणी, अशा प्रकारे हिशेब तपासणी ते प्रकार त्या त्या उद्देशानुसार त्या त्या घटकानुसार हे ऑडिट केलं जातं. आता या ऑडिटच्या प्रकाराबरोबर विविध दृष्टिकोनातूनही ही हिशेब तपासणी केली जाते. आता विविध दृष्टिकोन कोणते, तर त्यातला पहिला प्रकार कॉस्ट ऑडिट म्हणून आहे. आता कॉस्ट ऑडिट हा सरकारनं काही उद्योगाच्या बाबतीमध्ये कॉस्ट ऑडिट त्यांनी सुरू केले नाही, त्यांनी कंपल्सरी केले की एखाद्या जकातीपासून त्यांना संरक्षण द्यावं की देऊ नये, मूल्य नियंत्रक कसं असावं, तुटवडा झाला असेल तर काय असणार, या अनेक गोष्टींच्या मधून हे कॉस्ट ऑडिट केलं जातं. या कॉस्ट ऑडिटचे दोन महत्वाचे अंग आहेत, त्याच्यामध्ये औचित्य हिशेब तपासणी आणि दुसरी कार्यक्षमता हिशेब तपासणी. कॉस्ट ऑडिट हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर वित्तीय हिशेब तपासणी हाही एक प्रकार त्यामध्ये दिसून येतो. त्याच्या पुढचा एक प्रकार व्यवस्थापकीय हिशेब तपासणी, म्हणजे व्यवस्थापनाची धोरणं, त्याची कृत्ये, यांचं परीक्षण, त्यांचा आढावा, त्यांचं मूल्यमापन, तर त्यांच्या मिटिंगा होतात का, त्या किती होतात, त्यांचे भत्ते वगैरे इत्यादी गोष्टींचंही ऑडिट या व्यवस्थापकीय हिशोब तपासणीमध्ये होतं. व्यवस्थापकीय तपासणी आहे. कार्यप्रवणता हिशेब तपासणी, परफॉर्मन्स तुमचा कसा आहे, सलग किती वर्ष तुम्ही ऑडिट केलं, त्याला तुमचा दर्जा कोणता मिळाला, अ मिळाला असेल किंवा ब मिळाला, क मिळाला, दोष दुरुस्ती अहवाल तुम्ही दिला का, याचंही परीक्षण. त्याचबरोबर सामाजिक ऑडिट हाही एक भाग आहे. सध्या अनेक एनजीओ आहे, या एनजीओ मधून अनेकविध प्रकल्प राबवले जातात, तर याही विविध प्रकल्पांचं ऑडिट करणं हे नितांत गरजेचं आहे, म्हणून ते सामाजिक ऑडिट हा एक भाग येतो. करपात्र हिशेब तपासणी, करपात्र आपण ज्यावेळी कर देतो त्यावेळी तो कर देत असताना तो कर किती गेला, तो बरोबर गेलाय का, त्याचं योग्य ते मूल्यमापन झालेलं आहे का, अशा अनेक गोष्टी सुद्धा या हिशेब तपासणीमध्ये येत असतात. याबरोबर सहकारी लेखा परीक्षण हा एक नवीन भाग म्हणण्यापेक्षा सहकारी बँकांच्या बाबतीत, सहकारी सोसायट्यांच्या बाबतीत, सहकारी उद्योगाच्या बाबतीमध्ये सहकारी लेखा परीक्षण आहे. वैधानिक लेखा परीक्षण आहे आणि या वैधानिक लेखा परीक्षणामध्ये कोणी हे लेखा परीक्षण करावं, केव्हा करावं, कसं करावं, याची पूर्णपणे चर्चा या पहिल्याच बाबीमध्ये त्या लोकांनी सांगितलेली आहे. लेखा परीक्षणाचा कालावधी नियम 69(2)नुसार हा लेखा परीक्षणचा कालावधी आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला सबमिट केल्यानंतर, म्हणजे मागील तपासणी तारखेपासून निबंधकांनी विहित केलेल्या तारखेपर्यंतचे सगळे हिशेब ते लोक त्याच्यामध्ये घेतात. त्याच्यानंतर लेखा परीक्षणाचा अहवाल द्यावा लागतो. हा अहवाल दिल्यानंतर लेखा परीक्षा वर्गवारी होते. या लेखा परीक्षकाला काही अधिकार पण आहेत, नाहीतर नुसतंच त्यांना ऑडिट करावं आणि निघून जावं असं नाही, तर लेखा परीक्षकाला काही अधिकार आहेत आणि ते 81(3)(अ)नुसार त्यांना अधिकार दिलेले आहेत. लेखा परीक्षणाचे प्रकार सुद्धा आहेत आणि हे प्रकार 81(81)नुसार त्यांनी दिलेले आहेत. लेखा परीक्षणाच्या अहवालामध्ये दोषांची पूर्तता त्यांना करावी लागते आणि असा हा अहवाल ज्यावेळी ते लोक दोष दाखवतात, ऑडिटर आपल्याला दोष दाखवतात, त्या दोषांची पूर्तता ज्यावेळेला करावी लागते त्यावेळी संस्थेला ओ नमुन्यामध्येच दोष दुरुस्ती अहवाल तीन महिन्यामध्ये सादर करावा लागतो, अन्यथा त्या लोकांना त्याच्यामध्ये दंड वगैरे होतात, त्या दंडाची माहिती आपण पुढे घेणार आहोत. याच पाठामध्ये विविध कायदे नियम 65 यानुसार कोणती पुस्तकं कशा नोंदवया ठेवाव्यात याबद्दलच्या सगळ्या तरतुदी या ऑडिटच्या टॉपिकमध्ये दिलेल्या आहेत. आता हे पाहत असताना आपल्याला हा एक मुद्दा बघायचा आहे की सहकार आयुक्त ज्या वेळेला ऑडिट करतात, जे महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांचं ज्या वेळेला ऑडिट होतं, त्यावेळेला या ऑडिटर ऑडिटच्या विभागाची रचना कशी असते, तर त्याच्यामध्ये असं आहे की पहिल्यांदा अप्पर निबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षण जे आहे महाराष्ट्र राज्याचे, म्हणजे जिथं पुणे इथं आपलं ऑफिस आहे, ते त्याचे प्रमुख असतात. त्यांना मदत करणारे सहनिबंधक असतात, पण हे सगळे लेखा परीक्षणाचे, म्हणजे जे लोक ऑडिटर असतात त्यांनाही सहनिबंधक ऑडिटर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांना मदत करणारे विशेष लेखा परीक्षक वर्ग एक, वर्ग दोन, आणि त्याचबरोबर अप्पर विशेष लेखा परीक्षक वर्ग एक आणि अप्पर लेखा परीक्षक वर्ग दोन या रीतीने त्या लोकांना ऑडिटसाठी मदत करत असतात. म्हणजे सुरुवातीला अप्पर निबंधक झाले, त्याच्यावर आयुक्त आहेतच, पण आयुक्तांना मदत करायला अप्पर निबंधक लेखा परीक्षक, त्याच्यानंतर सहनिबंधक लेखा परीक्षक, त्यांना मदत करणारे विशेष लेखा परीक्षक भाग वर्ग एक आणि दोन, आणि या बाजूला अप्पर विशेष लेखा परीक्षक वर्ग एक आणि दोन. ज्यावेळेला जिल्ह्याच्या ठिकाणी येतात त्यावेळेला कोण त्यांना असतं, तर त्यांना मुख्य लिपिक मदत करतात, वरिष्ठ लिपिक मदत करतात, कनिष्ठ लिपिक त्यांना मदत करत असतात, आणि अशा रीतीने या ऑडिटची रचना आणि त्यामधून केली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 ठिकाणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग त्यांनी निर्माण केला. जे आपले जिल्हे आहेत ते जिल्हे त्या त्या ठिकाणी त्या त्या विशेष लेखा परीक्षणाच्या मुद्द्याखाली दिले गेलेले आहेत. आता त्याचबरोबर या ऑडिटरला अधिकार आहेत, ऑडिटरनी ऑडिट केलं, पण ऑडिटरनी ऑडिट केल्यानंतर सगळ्यामध्ये एकवाक्यता यावी, एकसारखेपणा असावा, याच्यासाठी 1/12/2000 रोजी परिशिष्ट अ मध्ये सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक परिपत्रक काढलं, आणि या परिपत्रकामुळे सगळ्या सहकारी संस्थेचे ऑडिट रिपोर्ट एकसारखे येऊ लागले. त्यांनी काय करायचं, या परिपत्रकात त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी लेखा परीक्षण अहवाल अ ब आणि क अशा तीन विभागात द्यायच्या. भाग अ मध्ये त्यांनी काय द्यायचंय, म्हणजे लेखा परीक्षक किंवा जो ऑडिटर आहे त्यांनी त्याचा काय अभ्यास करायचा आहे, भाग अ मध्ये की लेखा परीक्षणावेळी आढळून आलेले गंभीर दोष नमूद करायचे. गंभीर दोषामध्ये गैरव्यवहार असेल, अप्रातपर असेल, कलम 83 अन्वये चौकशी संबंधीचे शेरे लिहून जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून तो ते या व्यवहाराला कायदा कानून पोस्ट नियमाप्रमाणे कसे जबाबदार आहेत ते आपणाला नमूद करायचे. तो भाग अ झाला. भाग अ दोन मध्ये काय आहे, तर अप्रत्यक्षरित्या झालेला गैरव्यवहार. मी भाग एक मध्ये आपल्याला सांगितलं की प्रत्यक्षात झालेला गैरव्यवहार, आणि भाग दोन मध्ये अप्रत्यक्षरित्या झालेला गैरव्यवहार, म्हणजे त्या गैरव्यवहारामध्ये अफरातफर असेल किंवा कलम 83 प्रमाणे कारवाईच्या दृष्टीने जे दोष सूचना असतील पण वसुलीस पात्र असलेल्या संस्थेच्या व्यवहारात आर्थिक दृष्ट्या नुकसान झालेल्या चुका दोष असतील तर त्यांचे ते शेरे लिहावे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या गैरव्यवहार जिथं जिथं झालेले आहेत ते सगळे गैरव्यवहार या भाग अ दोन मध्ये तुम्हाला लिहायचे. वसुलीची पात्र रक्कम जमा केली नाही, खर्च पावती नसताना केलेली असेल, दप्तरी ठेवलेली असेल वगैरे इत्यादी संदर्भामध्ये आपणाला भाग दोन अ मध्ये द्यायचा आहे. भाग अ मधला तिसरा भाग जो आहे त्यामध्ये निबंधकांना माहितीच्या दृष्टीने आणि कारवाईच्या दृष्टीने आवश्यक असलेले शेरे म्हणजे संस्थेचे उद्देश, व्यवहार, सभा कामकाज, दप्तरी काम, दोष दुरुस्ती अहवाल, त्यातले काही दोष, त्यातल्या उणीवा, सूचना इत्यादी सगळा भाग हा तीन मध्ये लिहायचा आहे. म्हणजे अ मध्ये 1, 2, 3 अशा तीन गोष्टी आपणाला लेखापरीक्षण अहवालामध्ये पाहायला मिळतात आणि तशा प्रकारे त्यांनी लिहिल्या पाहिजेत असं त्यांच्यावर बंधन आलेलं आहे. आता ब भाग मध्ये काय लिहायचं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की लेखापरीक्षण अहवाल भाग अ ब आणि क मध्ये मांडावा लागतो. अ मध्ये आपण तीन भाग बघितले, आता ब मध्ये काय बघायचंय, तर या भागामध्ये आर्थिक पत्रकातील बाबीवर विवेचन करून ताळेबंद, नफा तोटा पत्रक, इतर आर्थिक पत्रके यांचा संबंधित आवश्यक बाबीचा पडताळा पाहून सूचना आणि शेरे नमूद करावे लागतात. तसेच दोष असतील तर ते दोषही त्यांना मांडावे लागतात. ब मध्ये नफा अगर तोटा याबाबत स्वतंत्र शेरे लिहून त्याची कारण मीमांसा देऊन मागील वर्षाच्या तुलनेने झालेल्या बदलाबाबत सविस्तर शेरे द्यायचे. कायदा आणि कानून पोटनियमन यांचं उल्लंघन केलं असेल त्याचे शेरे द्यायचे. आणि अ भागात नमूद केलेले शेरे आणि अभिप्राय पुन्हा ब विभागात देता कामा नये. म्हणजे अ मधले शेरे वेगळे, ब मधले शेरे वेगळे असतात. आता भाग क मध्ये काय द्यायचे, अ आणि ब आपण बघितलं. क भागामध्ये दोष दुरुस्ती अहवाल द्यायचा आहे, सूचना द्यायच्या आणि त्या सूचना, आता अ आणि ब मध्ये जर शेरे लिहिले असतील तर ते क मध्ये लिहायचे नाहीयेत. आणि क मधले जे शेरे आहेत त्याच्यामध्ये हिशोरी, आपण जे हिशोबी करतो त्या हिशोबी मध्ये जर दोष असतील तर त्याचे शेरे देताना वाउचर मधील दोष, जमा पावत्यामधील दोष, किर्द आणि संबंधित रजिस्टर मधील हिशोबामधील दोष, उणीवा, अभिप्राय सूचना या सगळ्या क मध्ये नमूद कराव्यात. कानून 65 प्रमाणे आवश्यक रजिस्टर ठेवली आहेत का, ती त्यांची मांडणी केलेली आहे का, सही केलेली आहे का, याच्याबद्दलचे सुद्धा जरी दोष असतील तर ते दोष सुद्धा आपणाला त्याच्यात नमूद करावी लागते. आता यानंतर म्हणजे अ ब क हे तिन्ही शेरे पूर्ण झाल्यानंतर आपणाला या शेरांच्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्यांच्याकडून, पदाधिकाऱ्यांच्याकडून आभार प्रदर्शन परिच्छेद लिहावा. अ ब क झाल्यानंतर की त्यांना खरं सहकार्य मिळालं की नाही, त्याच्यानंतर लेखापरीक्षण अहवालाबरोबर जोडण्यात येणारी परिशिष्टे जोडावी, परिशिष्टामध्ये शेरे लिहावेत, शेराच्या बरोबर संबंधित तारीख थोडक्यात तपशील लिहून तो पान क्रमांक परिच्छेद किंवा अनुक्रमांक नंबर लिहावा. हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करावं लागतं आणि नमूद करून त्यांची सही करून तो रिपोर्ट द्यावा लागतो. आणि असं हे परिशिष्ट 2000 साली बँकेने त्याच्यामध्ये पूर्णपणे केलेलं आहे. मित्रांनो, हिशेब तपासणी ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रियेमध्ये ऑडिटर या व्यवहारांच्या कागदपत्रांची छाननी करतो, परीक्षण करतो, आपलं स्वतःचं मत बनवतो आणि स्वतःचं मत बनवून तो ते स्वतःचं मत शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार लिखित स्वरूपात अहवाल रूपाने तो सादर करत असतो. आणि म्हणूनच सांगितलं की त्या ऑडिटरच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारचे जे गुण असावे लागतात त्या गुणावरून तो काय करत असतो, आपला ऑडिट रिपोर्ट हा तो लिहित असतो. आता या रीतीने ऑडिटचे प्रकार आणि आपण हे बघितल्यानंतर त्याचे आपण अधिकार बघितले, पण याचबरोबर नाबार्डने 2000 साली सरकारने एक परिपत्रक काढलं, त्या परिपत्रकाच्या याच्यावर नाबार्डने सुद्धा या लेखापरीक्षणाचे काही निकष दिलेले आहेत. आता या लेखापरीक्षणाचे निकष त्यांनी कोणते दिले, तर नाबार्डने असं सांगितलेलं आहे की त्यांचा जर बँक किंवा संस्था असेल तर त्या व्यवसायाचा विकास कसा झाला, त्यांनी कर्ज वितरण कसं केलेलं आहे, त्यांचं वसुली व्यवस्थापन कसं आहे, अंतर्गत नियंत्रण कसं आहे, लाभप्रदता त्यांची कशी आहे, उत्पादकता आहे का, ग्राहकांना सेवा कोणत्या प्रकारे देतात, त्यांचं सर्वसाधारण प्रशासन कसं आहे, आणि या सगळ्या घटकांचा विचार करून त्याच्यामधली दोष दुरुस्ती त्या लोकांनी गेल्या वेळी केली आहे की नाही या सगळ्या घटकांचा विचार करून नाबार्डने या 8 बाबीसाठी, मी ज्या आता 8 बाबी सांगितल्या त्यांच्यासाठी त्यांनी 100 गुण ठेवलेले आहेत. आणि त्या 100 गुणांची पोटविभागणी केली आणि त्यानुसार त्या प्रत्येक घटकाला मार्क द्यायचे. म्हणजे आता उदाहरण वसुली व्यवस्थापन, एनपीए जर त्यांचा 0 असेल तर त्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळतील. सर्वसाधारण प्रशासन चांगलं असेल तर त्यांना मार्क चांगले मिळतील. तर अशा रीतीने या नाबार्डनी ज्या 8 बाबी त्यांनी सांगितल्या या 8 बाबीला त्यांनी 100 गुण ठेवले. आणि या 100 गुणांच्यावर त्यांनी असं सांगितले नाबार्डनी की जर त्या बँकेला संस्थेला ज्या ज्या घटकांचा आपण ऑडिट केलेला आहे त्याला जर 70 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असेल तर त्याला अ वर्ग द्या. 55 ते 70 गुण मिळवणाऱ्या ज्या शाखा आहेत त्यांना ब वर्ग द्या. 40 ते 55 गुण मिळवणाऱ्या शाखा आहेत त्यांना क द्या. आणि ज्यांना 40 पर्यंतच मार्क मिळालेत आणि त्याच्या आत त्यांना ड वर्ग द्या. अशा रीतीने अ ब क ड असे 4 वर्ग नाबार्डने सांगितलेले आहेत. परिशिष्ट 2 मध्ये भांडवल पर्याप्तता निकष हा एक परिशिष्ट 2 मध्ये त्यांनी सांगितलाय. काय आहे भांडवल पर्याप्तता निकष? सहकारी बँकांच्या करता किमान भांडवलाची गरज तर आहे. एका बाजूला लाभप्रदता पण व्हायला पाहिजे, एका बाजूला रोखताही व्हायला पाहिजे. तर असा या भांडवल पर्याप्तता निकष हा रिझर्व्ह बँकेने सगळ्या नागरी सहकारी बँकांच्या करता 31/3/2002 पासून लागू केला. म्हणजे 31 मार्च 2002 रोजी पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने भांडवल पर्याप्तता निकष कॅपिटल एडिक्वेसी नॉर्म्स त्यांनी केले. काय याचा अर्थ आहे कॅपिटल एडिक्वेसीचा? त्याचा अर्थ असा आहे की बँका स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी त्यांचं स्वभांडवल पुरेसे व संकटकालीन धोक्यांना तोंड देण्यास सक्षम असले पाहिजे. अनेक बँका ज्या बुडत होत्या त्या बँकांची तपासणी पाहणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात आलं की किमान भांडवलही असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी भांडवल पर्याप्तता निकष हा 31 मार्च 2002 पासून त्यांनी लागू केला. तर या निकषामध्ये या भांडवली निधीच्या संकल्पनेमध्ये एक प्रथम स्तर निधी आणि द्वितीय स्तर निधी असे 2 निधी त्यांनी त्याच्यामध्ये दाखल केलेले आहेत. आणि त्या दोन्ही निधींची कल्पना, त्याची माहिती, त्यातल्या बाबी कोणत्या आणि त्याचे मार्क किती हे सगळं परिशिष्ट 2 मध्ये आपणाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, सुरक्षितता याही गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर परीक्षण 3 मध्ये नागरी सहकारी पतसंस्थांना सुद्धा लेखा परीक्षण हे त्यांनी महत्वाचं केलेलं आहे. आता ज्या पतसंस्था आहेत आपण नेहमी बघतो, आपण एखाद्या रस्त्यावरून जर निघालो असेल तर 2 कोऑपरेटिव्ह बँका असतील पण 7 पतसंस्था असतील. याचं कारण काय? पतसंस्थांच्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नाही पण तरी सुद्धा या नागरी सहकारी पतसंस्थेच्यावर लेखा परीक्षणाची जबाबदारी टाकलेली आहे. कारण आपण गेल्याच वेळी कायद्याच्या मध्ये आपण बघितलं होतं की हा कायदा त्यांनाही लागू झालेला आहे. आणि कारण का यांनी लेखा परीक्षण करून घ्यायचं? तर नंबर 1 की सहकारी संस्थांची पतसंस्थांची संख्या वाढली आहे, त्यांच्या दर्जामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे, त्यांच्या कामामध्ये सुसूत्रता आणणं, पतसंस्थांच्या कामात एकसामायिकपणा यावा. देशांनी आणि राज्यांनी स्वीकारलेल्या खुल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणात या पतसंस्था टिकून राहाव्यात याच्यासाठी या नागरी सहकारी पतसंस्थांना सुद्धा लेखा परीक्षण करून घेतलंच पाहिजे अशा प्रकारची अंमलबजावणी 2002-03 पासून सुरू झाली. त्यांनाही त्याचे मार्क त्यांनी ठरवलेले आहेत आणि हे मार्क जे आहेत ते 200 मार्क आहेत आणि हे 200 मार्क जे आहेत त्याच्यामध्ये निकष 1-17 आहे. त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपल्याला इथं करायचं नाही, पण ज्या 200 मार्काची एक्झाम त्यांनी ठेवलेली आहे, मार्काची विभागणी केली आहे, त्याच्यात त्यांनी असं सांगितलं या नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये की ज्याला 180 आणि त्यावर जर गुण मिळाले तर त्यांना 1-4 द्या, 150-179 त्यांना अ द्या, 100-149 ब द्या, 50-99 क द्या आणि 50 कमी आहेत त्यांना ड दर्जा द्या. अशा प्रकारे सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 16 सप्टेंबर 2002 सूचने परिपत्रक त्यांनी काढले आणि ती सूचना त्यांनी सगळ्या पतसंस्थांना त्यांनी ती लागू केलेली आहे. अशा रीतीने या ऑडिटचा आपण अभ्यास केल्यानंतर आपण पाहिलं की ऑडिट म्हणजे काय, त्याची गरज आहे का, ऑडिटची आवश्यकता काय आहे हे आपण पाहिल्यानंतर आता आपणाला बघायचे तपासणी. आपण मला म्हणणार की आता ऑडिटर तर तपासणीच करतो ना, तर जर तो तपासणी करत असेल तर पुन्हा एकदा तपासणीचा अभ्यास आपल्याला कशासाठी? तर तो तपासणीचा अभ्यास आपल्याला महत्वाचा आहे कारण तपासणी आणि ऑडिट याच्यामध्ये फरक आहे. कारण का तो कशासाठी? तर त्याच्यामध्ये एक आहे की तपासणी ही संज्ञा लेखा परीक्षण या संज्ञेपेक्षा व्यापक स्वरूपाची आहे. तपासणीमध्ये संस्थेच्या व्यवहाराचं परिमाणात्मक पृथक्करण केलं जातं, व्यवहाराचा आढावा घेतला जातो आणि त्याचबरोबर त्याला गुणात्मक पृथक्करणाला महत्व दिलं जातं. अंमलात आणणाऱ्या हिशेब पद्धतीच्या तपासणीबरोबर सुरक्षित आणि विश्वसनीय हिशेब पद्धतीला प्रोत्साहन दिलं जातं, पण तपासणी आणि ऑडिट याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे. आता हा सूक्ष्म फरक कोणता कोणता आहे बघा. आता आपण आता लेखा परीक्षणाचा अभ्यास केलाय, मी आता तुम्हाला तपासणीच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की तपासणी ही काय आहे ती, बरोबर, त्यातला फरक कोणता. लेखा परीक्षणामध्ये परिमाणात्मक पृथक्करण केलं जातं तर तपासणीमध्ये गुणात्मक पृथक्करण केलं जातं. लेखा परीक्षणामध्ये नोंदीची सत्यता पडताळून पाहिली जाते पूर्णपणे, उत्पन्न खर्च त्याची वास्तवता ही पाहिली जाते, तर तपासणीमध्ये विश्वसनीय पद्धतीला प्रोत्साहन देणं आणि तशा पद्धतीची शिफारस करणं याला महत्व आहे. लेखा परीक्षणामध्ये त्रुटी अनियमितता शोधून त्याची दुरुस्ती करून घेतली जाते, तर तपासणीमध्ये मार्गदर्शन करण्यावर भर दिला जातो. जर तपासणी आणि या दोन्हीमध्ये जर या रीतीने फरक असेल तर आता आपणाला या तपासणीचे प्रकारही आपणाला बघणं गरजेचं आहे. तपासणीच्या बाबतीमध्ये आपण त्याची व्याख्या बघितली, त्याचे आपण उद्देशही आहेत. या तपासणीचा उद्देश काय असणार आहे, उद्देश का असेल? कारण कसं आहे, लेखा परीक्षकाकडून हिशोब तपासणी होते तर चौकशी ही सहकारी खात्याचे प्राधिकृत अधिकारी तपासणी करतात. आणि चौकशी या व्याख्येमध्ये काय आहे की ज्या खात्याशी संबंध येत असेल त्या खात्याकडून अंतर्गत आणि बहिर्गत तपासणी होते. तपासणीच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी, एक रोखता आणि तरलता योग्य प्रमाणात ठेवली आहे का, बँकांनी त्या रीतीने प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे का, त्याचबरोबर दुसरा भाग की अंतर्गत तपासणी त्यांनी केलेली आहे का याचाही विचार त्या याच्यामध्ये केला जातो. म्हणजे आता तपासणीचे जे प्रकार आहेत हे दोन प्रकार आहेत, एक अंतर्गत आणि बहिर्गत. अंतर्गत तपासणी याचा अर्थ की स्वतःचा सेवकाकडून ज्या वेळेला तपासणी करून घेतली जाते त्याला अंतर्गत तपासणी म्हणतात. आणि बहिर्गत तपासणी याचा अर्थ की बाहेरील यंत्रणेकडून ज्या वेळेला तपासणी केली जाते त्यावेळी त्याला काय म्हणतात, बहिर्गत तपासणी म्हणतात. आता रिझर्व्ह बँकेकडून होणारी तपासणी ही सुद्धा महत्वाची आहे आणि ती 35A नुसार होत असते. आता तपासणी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला दिलाय आणि तो 35A ने दिलाय. रिझर्व्ह बँक ज्यावेळी स्वतःच्या अधिकारात किंवा केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोणत्याही बँकेची किंवा तिच्या दप्तराची स्वतःच्या एक किंवा अधिक अधिकाऱ्यामार्फत तपासणी करू शकते आणि ही तपासणी झाल्यानंतर त्या अहवालाची प्रत संबंधित बँकेला रिझर्व्ह बँकेनं दिली पाहिजे असा एक कायदा त्या ह्याच्यामध्ये 35A मध्ये त्यांनी सांगितलंय. आरबीआयनं कशा रीतीने त्याची तपासणी करावी त्याचाही भाग त्यामध्ये सांगितलेला आहे. अशा रीतीनं ज्या वेळेला आपण तपासणी आणि ऑडिट या दोन्ही गोष्टी बघितल्या, या दोन्ही गोष्टींची आवश्यकता या लेखा परीक्षण आणि तपासणी या दोन्ही अहवालात आपण केली. मित्रांनो, आता आपल्याला बघायचंय की पुस्तक क्रमांक 4 याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा विचार आहे, पण त्याआधी आपण विश्रांती घेऊया आणि लगेचच चौथ्या पुस्तकाकडे वळूया. चौथ्या पुस्तकाचं नाव आहे मानव सहसाधन व तंत्रज्ञान व्यवस्थापन. मित्रांनो, सध्या तुम्ही कुठेही गेला तरी HRD याचा वापर फार होतो. HRD म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि याच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्याच संदर्भामध्ये या पुस्तकाचा आपल्याला अभ्यास करायचा. काय आहे HRD म्हणजे काय, HRD ची व्याख्या काय, या HRD मध्ये कामगारांची भरती कशी केली जाते, त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जातं, त्यांची नियुक्ती कशी करावी, त्यांचा पदभार कसा असावा, त्यांच्या बदल्या कराव्यात की करू नये, त्यांना बढत्या द्याव्यात का, त्यांच्यामध्ये शिस्त कशी आणावी, त्यांच्यासाठी कोणत्या कल्याणकारी गोष्टी कराव्यात, आणि याचबरोबर या कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन असावं का, जर ते असेल तर त्याची माहिती कशी असावी, म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्युटर आपण म्हणू, आणि त्याचबरोबर विविध बँकांच्या मध्ये वेगवेगळी तांत्रिक उपकरणं कोणती वापरली जातात, अशा 9 घटकांचा अभ्यास आपणाला या पुस्तकामध्ये करायचा. सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मानवी सहसाधन म्हणजे काय आणि मानवी सहसाधनाची व्याख्या काय आहे, काय म्हणतं ह्युमन रिसोर्स, शब्द तर प्रचलित आहे, ह्युमन म्हणजे मानव आणि रिसोर्स असा जेव्हा आम्ही शब्द वापरतो त्यावेळेला सहसाधनाचा विकास, मानवाचा सहसाधनाचा विकास असा त्याचा अर्थ होतो. मानवाचा बघा विकास होताना जमीन पाणी वीज इत्यादी विकासासारखा हा विषय नाही, पण मानवाचा विकास हा वेगळा आहे. नाडलरनी एक व्याख्या केली आहे. नाडलर काय म्हणतात माहितीये, की मानव सहसाधन म्हणजे प्रशिक्षण शिक्षण आणि विकास. नाडलरांची व्याख्या अगदी साधी सोपी त्यांनी दिली आहे. मानव सहसाधन विकास याचा अर्थ मानवाला प्रशिक्षण द्या, त्याला शिक्षित करा आणि तुम्ही त्याचा विकास करा, अशा रीतीने या नाडलरने त्याची व्याख्या दिली. आता या मानवी सहसाधनाची व्याख्या बघितल्यानंतर व्याख्या आपण लक्षातच घ्यायची आहे की त्याला प्रशिक्षण द्यायचे, शिक्षण द्यायचे आणि त्याचा विकास घडवून आणायचा. तर याच्यासाठी या मानवी सहसाधन विकासाची वैशिष्ट्ये काय, जसं तुम्हाला आता मी या रेडिओवरून शिकवते किंवा मी माहिती देते, तर ही माहिती मिळाल्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क जास्त मिळणार, हा HRD चाच एक भाग झाला. तर अशा या HRD ची वैशिष्ट्ये कोणती, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य जर आहे हे HRD चा जर विकास झाला, म्हणजे HRD च्या बाबतीमध्ये प्रशिक्षण दिलं तर एक सकारात्मक संकल्पना तयार होते, कारण त्याला आपण प्रशिक्षित केलेला आहे. त्याचबरोबर मानव संसाधन विकास ही जी घटना एक प्रणाली आहे ती परस्परावर आधारित आहे. एक नियोजित आणि सुव्यवस्थित प्रक्रिया आहे. मानव संसाधन विकास हा व्यक्तिगत, पारंपरिक, गटविषयक, संस्थात्मक या चार स्तरावर कार्यरत असतो आणि तो क्षमतांच्या विकासासाठी प्रयत्नशील केला जातो. मानव संसाधन विकास हा मायक्रो आणि मॅक्रो या दोन्ही स्तरावर केला जातो. एका व्यक्तीला मला शिकवायचं असेल तर मायक्रो, आणि अनेक व्यक्तींना मला जर शिकवायचं असेल तर मॅक्रो पद्धतीनं. बघा, आपण आता सध्या रेडिओद्वारे आपण बघतो, अनेकांना हे भाषण ऐकायला मिळालं हे मॅक्रो पद्धतीवर, म्हणजे अनेकांनी हे ऐकून स्वतः ते प्रशिक्षित झाले, शिक्षित झाले आणि त्यांनी स्वतःचा विकास घडवून आणला. मानव संसाधन या विकासा संकल्पनेमध्ये विविध विचार आहेत, संकल्पना आहेत, सिद्धांत आहेत, अध्ययनाचे एकत्रीकरण आहे, त्याचबरोबर आंतरिक क्षमतेचा विकास करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो. कोणताही निर्णय घेताना संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विचार करावा लागतो, त्यावेळी या साधनाचा विचार करता येतो आपल्याला. अशा या मानवी साधनाचे ठाई असणारे ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती इत्यादी अदृश्य सगळ्या गोष्टींचा विकास यामध्ये केला जातो. म्हणजेच याचा अर्थ, आपण मानवी संसाधनाची वैशिष्ट्ये बघत असताना, मी असं सांगितलं, मानवी ससाधनाचा विकास, मानवाचा विकास आणि मानवाचा विकास हा प्रशिक्षणाद्वारा, शिक्षणाद्वारा त्याचा विकास करायचा. अगदी थोडक्यात जर त्याची वैशिष्ट्यच मला सांगायची असेल तर मी असं म्हणेन, धडपडणाऱ्या माणसाला मदतीचा हात द्या. बघा, धडपडणाऱ्या माणसाला मदतीचा हात द्या, प्रतिभावंताला स्वातंत्र्य आणि पुरेसं संरक्षण द्या, सर्जनशील माणसाला उत्तेजन द्या, हाच खरा मानव संसाधनाचा विकास होईल. धडपडणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही हात दिला तर तो उठेल, आपल्यातल्या अंगातल्या क्षमता तो विकसित करेल, उत्पादन करेल, देशाला हातभार लावेल. प्रतिभावंताला स्वातंत्र्य दिलं, त्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, विचाराचं जर स्वातंत्र्य दिलं तर तो पुढे जाईल. आता मुक्त विद्यापीठाने ज्या रीतीने रेडिओद्वारा, ऑडिओद्वारा, व्हिडिओद्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, हा प्रतिभावंताला स्वातंत्र्य आणि संरक्षण दिल्यामुळं हा प्रयत्न झाला. म्हणजे एका प्रकारे अंगी असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला आणि सृजनशील माणसाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला जातो, त्यालाच मानव संसाधन विकास म्हणतात. आता याचा उद्देश काय? त्याचा उद्देश मानवामधल्या असलेल्या क्षमता विकसित करा, पहिला उद्देश. दुसरा उद्देश, भविष्यात होणाऱ्या आणि होऊ शकणाऱ्या कार्यातील क्षमता विकसित करा. सलग सलग जर आपण भाषण करत गेलो तर आपली आणखी एक शक्ती वाढत जाते आणि आपण फ्लुएंटली बोलत जातो, या क्षमता विकसित होते. उच्च दर्जाचे कर्मचारी आणि दुय्यम स्तरावरील कर्मचारी यांच्यात योग्य संबंध विकसित करावा. संस्थेत समूहाद्वारे, गटाद्वारे कार्य पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मध्ये इच्छा निर्माण करणे, युनिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर हियर. आणि या युनिटीद्वारा आपण एकत्रित काम करू शकतो हे सातत्याने कर्मचाऱ्यांच्या मध्ये बिंबवण्याचा प्रयत्नही एचआरडी करत असते. संस्थेमधील कार्यरत विविध गट आहेत, विभाग आहेत, उपविभाग आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय आणि सहकार्याची भावना विकसित करा. हे उद्देश झाले. आपल्याला नुसतेच उद्देश बघून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला हे उद्देश जर साध्य करायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल? कर्मचाऱ्यांच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील, त्याच्यामध्ये रचनात्मक प्रयत्न आपल्याला करावे लागतील. त्यातला पहिला जवळजवळ 8-1 मुद्दे त्याच्यामध्ये आहे की ज्याच्यामधून एचआरडी ही अत्यंत चांगली विकसित होईल. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो कार्यांचं मूल्यमापन करा. आपण नेहमी कार्य करत जातो आणि आपण नेहमी म्हणतो हा काय आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये, काहीतरीच त्याने केलं. पण नेहमी लक्षामध्ये घ्या, एखादी व्यक्ती वेळ देत असते. एखादा घरामध्ये कोणताही पदार्थ जरी चांगला केला तरी सुद्धा त्याचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी त्या संबंधित घटकावर असते. असं कार्याचं मूल्यमापन केलं तर एचआरडी विकसित होईल. दुसरा भाग आहे अव्यक्त क्षमता ओळखा आणि विकसित करा. त्याच्यामध्ये पोटेन्शियल गुण भरपूर आहे. एखादं गाणं छान म्हणतो त्याला रियाज करायला लावा, तबला छान वाजवतो त्याला प्रॅक्टिस करायला लावा, त्याची क्षमता ओळखून त्याला विकसित करा. तिसरा त्यातला प्रकार प्रयत्न आहे कार्यासंबंधी सल्ला देणे आणि कार्यांचा कर्मचाऱ्याद्वारा अभिप्राय जाणून घेणे. सल्ला द्यायचा, आता मीच तुम्हाला या रेडिओद्वारा आपल्या मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटद्वारा मी तुम्हाला भाषण दिलं, तुम्ही ते ऐकलं, तुम्हाला कसं वाटलं याचा अभिप्राय लिहून तुम्ही मुक्त विद्यापीठाला कळवा. मुक्त विद्यापीठाला तुम्ही सांगा की अशा प्रकारचा अभ्यास आम्हाला मिळाल्यामुळे आमचा वेळ वाचला. या बाबतीमध्ये विकसित कर्मचाऱ्यांना विकसित करणं हा एक भाग आहे. कारकिर्दीचा विकास, प्रशिक्षण, संघटनात्मक विकास, कार्याचा मोबदला द्या. प्रत्येक वेळा आपण मोबदला मागत असतो तर तो पैशामध्ये असतो, शब्दामध्ये असतो, भावनेमध्ये असतो. आमच्याकडे कसं झालंय की आम्हाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहतच नाही तर आमचा विकास कसा होणार. त्याच्यासाठी आपण असं तरी म्हणू नाही, आपण छान भाषण केलंय तरी समोरच्या व्यक्तीला पैशापेक्षाही जास्त बरं वाटत. प्रत्येक गोष्ट पैशात मोजून चालणार नाही, तर त्या त्यावेळी त्या तो मोबदला जर दिला गेला तर मला वाटते देश अधिक जास्त प्रगतीपथावर जाईल. कर्मचाऱ्यांच्यासाठी कल्याणकारी योजना हाही घटक महत्वाचा आहे. कारण जर तुम्ही कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी आणि सुविधा जर दिल्या तर त्यांच्यामधली असलेली उत्पादक प्रेरक शक्ती ही द्विगुणित होते आणि तो अधिक काम करेल. आणि शेवटचा याच्यातला मुद्दा मनुष्यबळाविषयी माहिती द्या. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सगळ्यात भाग महत्वाचा आहे. आजही कित्येक लोकांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती नाही. या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत, या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे, या ठिकाणचा अर्ज असा भरला गेला पाहिजे, याची माहिती, ऑनलाईन अर्ज वगैरे भरायचे हे अजूनही आपल्या लोकांना येत नाही. मित्रांनो, एचआरडीचा विकास करायचा असेल तर या 8 बाबीवर हे अख्खं पुस्तक अवलंबून आहे. या पुस्तकातल्या या प्रत्येक मुद्द्यावर एक 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 टॉपिक त्यांनी तो घेतलेला आहे. या पहिल्याच विभागामध्ये मनुष्यबळ विकासाची जी साधनं सांगितली त्याचा उहापोह केला गेलेला आहे. त्या प्रत्येक उहापोहाचा इथं चर्चा करण्यामध्ये प्रश्न येत नाही, कारण आपण प्रत्येक घटक आपण बघत जाणार आहोत. आणि हे बघत असताना आपणाला आता दुसऱ्या मुद्द्याकडे जायचंय, मानव संसाधन नियोजन आणि भरती. आणि ही बघत असताना आपण काय बघणार आहोत की या मनुष्यबळ नियोजनाचा उद्देश काय आहे. तर त्यातला पहिला उद्देश सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा पूर्णतः उपयोग करून घेणे. आपण जसं घरामध्ये 4 माणसं असतो आणि 4 माणसं आपण वेगवेगळी कामं आपण विभागून घेतो आणि कामाची पूर्तता करतो, त्याच रीतीने याही मनुष्यबळाचा उद्देश तोच आहे. आणि दुसरा भाग असा की भविष्य काळामध्ये आपल्याला किती माणसं लागतील त्या सगळ्या माणसांचा अभ्यास आपणाला या मनुष्यबळ नियोजनामध्ये करावा लागेल. या मनुष्यबळ नियोजनामध्ये अनेक बाबी आहेत आणि ज्या अनेक बाबी आहेत त्यातला पहिला भाग एक गुणात्मक आणि संख्यात्मक अंदाज बांधणे, अंतर्गत आणि बहिर्गत मार्गाने निवड करणे, त्यांची भरती करणे, या सगळ्या नोकरदारांची प्राथमिक मुलाखत घेणे, मुलाखत झाल्यानंतर योग्य उमेदवार निवडावा आणि योग्य उमेदवार निवडून झाल्यानंतर त्याला नियुक्ती पत्र देणं हा एक एवढ्या प्रक्रिया आपणाला याच्यामध्ये कराव्या लागतात. आता एखाद्या व्यक्तीला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा दोन गोष्टी आहेत. एक त्याचं कार्य विश्लेषण काय आहे, त्याचं कार्य तो कसा करतो, त्याचं विवरण काय, म्हणजे त्याचा बायोडेटा काय आहे, या गोष्टींचा अभ्यास आपणाला करणं गरजेचं आहे. म्हणजे या बाबी आपल्याला बघायच्या. तर अशा या कर्मचाऱ्यांच्या ज्या भरती आहेत, या भरती दोन मार्गाने केल्या जातात, एक अंतर्गत मार्ग आणि दुसरा बाहेरील मार्ग. कार्य समाधान मिळावं या दृष्टीने त्या कर्मचाऱ्यातले गुण ओळखून त्याच्या व्यक्तिवैशिष्ट्याचा संस्थेतील कोणत्या कामासाठी सर्वोत्तम उपयोग करून घेता येईल हे ठरवणे आणि त्याला त्या प्रमाणामध्ये नियुक्तीपत्र देणे. आणि बाहेरील मार्ग जो आहे तो बाहेरील मार्ग बहिर्गत म्हणजे बाहेरच्या लोकांच्याकडून, म्हणजे बाहेरच्या लोकांच्याकडून म्हणजे काय, एक तर त्याच्यामध्ये रोजगार विनिमय केंद्र असतील, कर्मचारी संघटना असेल, प्रतीक्षा यादी असेल, स्पर्धा परीक्षेतून आलेले असतील, शिक्षण संस्थांमधून आलेले असतील, म्हणजे या वेगवेगळ्या बाहेरच्या लोकांच्याकडून ज्या वेळेला कर्मचारी निवडले जातात त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, बहिर्गत मार्ग. कारण कसं आहे, काही वेळेला कर्मचाऱ्यांचे नातेवाईक पण सांगतात, अहो तुम्ही आमच्या या लोकांना काय याचा बायोडेटा पाठवतो. जाहिरातीद्वारे अर्ज मागून भरती केली जाते, त्याचबरोबर कारखान्यांच्या दारामध्ये केली जाणारी नैमित्तिक स्वरूपाची भरती, म्हणजे 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी भरती केली जाते. इतर संघटनामधील कर्मचारी आपण आकृष्ट करायचे, त्यांना जादा पगार द्यायचा आणि त्यांना बोलवून घ्यायचं, आणि अशा अनेक गोष्टीद्वारे काय केलं जातं, या लोकांना बोलवून घेतलं जातं आणि त्यांची निवड केली जाते. आता ही निवड करत असताना कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या पद्धती आहेत, त्यातली पहिली पद्धत जर असेल या नियोजनाच्या बाबतीमध्ये, तर त्याची पहिली एक प्राथमिक मुलाखत, नोकरीसाठी अर्ज भरून घ्यावा, त्याची मानसशास्त्रीय चाचणी घ्यावी, मुलाखत घ्यावी, त्यांनी आणलेली शिफारस पत्रांचा अभ्यास करावा, वैद्यकीय तपासणी महत्वाची आहे, नेमणूक पत्र द्यावं, आणि त्याच्यानंतर जेव्हा तो कर्मचारी म्हणून आत येतो त्यावेळी त्याच्या इतर लोकांची त्याची ओळख करून देणं, अशा या पायऱ्यामधून आपल्याला या नोकर भरती आणि याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये निवडीची कार्यपद्धत जी आहे, ही निवडीची कार्यपद्धत बघितल्यानंतर आपल्याला बघायचंय की एखादा कर्मचारी आम्ही आत घेतला, बघा आता आपण काय बघितलं, कर्मचारीची आवश्यकता काय आहे, आणि त्याला कर्मचारीची आवश्यकता असताना आपण काय बघणार आहोत, कर्मचारीची आवश्यकता असताना त्याला प्रशिक्षण कसं द्यायचं, कोणत्या रीतीने द्यायचं ते आपण बघणार आहोत, आणि म्हणून तिसरा विभाग जो आहे तो प्रशिक्षणाचा. एकदा आपण त्याला आत आणलं तर त्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, आणि प्रशिक्षण दिल्यामुळं काय होईल, तो अधिक सुशिक्षित होईल, अधिक प्रशिक्षित होईल, त्याच्याकडून उत्तम दर्जाचं उत्पादन होईल. आणि याच बाबतीत या मानव संसाधन विकासात प्रशिक्षण अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावते. मी नॅडलरची व्याख्या तुम्हाला सांगितली, प्रशिक्षण, शिक्षण आणि विकास. भारतामध्ये जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीनं मनुष्यबळ विकासाचे प्रयत्न पहिल्यांदा लार्सन अँड टुब्रो यांनी 1980 साली केले, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानी केले, बँक ऑफ बडोदानी केले, आयडी पॅरीनी केले, सुंदरम कलेटननी केले, थॅरामॅक्सनी केले 1928 मध्ये. तर या प्रशिक्षणाच्या संदर्भात रॉयल कमिशननी अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण वर्गाची स्थापना करा असं रॉयल कमिशननी सांगितलं. 1954 मधल्या गोरवाला समितीने सांगितलं. 1945 साली नियोजन समितीने पण याच प्रकारचं प्रशिक्षण महत्वाचं सांगितलं. तर 1967 साली प्रशासनावरची ज्यावेळी एक समिती होती त्यांनीही प्रशिक्षणाची गरज आहे म्हणून सांगितलं. म्हणजेच या 1987 पासून आतापर्यंत सर्वांनी असं सांगितलं की शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज आहे. आणि अशा या राष्ट्रीय सहकारी संघाच्या विद्यमाने 1962 मध्ये सहकारी प्रशिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, आपणालाही या मुक्त विद्यापीठाने, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा जो कोर्स दिलेला आहे हा एक प्रकारचा प्रशिक्षणाचा भागच आहे की ज्यामध्ये तुम्ही ही भाषणं ऐकता, पेपर लिहिता, तुम्ही डिग्री घेता आणि तुम्ही तुमच्या बँकांच्या मध्ये, संस्थांच्या मध्ये, कार्यप्रणालीमध्ये तुम्ही स्वतः विकसित होता, पण त्याचबरोबर तुम्ही त्या त्या संस्थेलाही विकसित करता. अशा या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण ही माहिती पाहिल्यानंतर खरंच या प्रशिक्षणाने काय फायदा होणार आहे. या प्रशिक्षणाने पहिल्यांदा एखादा विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती, एखादा नागरिक प्रत्यक्ष अनुभवाद्वारे प्रशिक्षित होत असेल. काम करताना उपस्थित होणाऱ्या समस्यांचा परिचय करून दिला जातो. तिसरा भाग त्यातला उद्देश आहे की समस्यांची माहिती मिळाल्यामुळे कार्यासंबंधी उपयुक्त निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते. एकमेकांना समजून घेता येतं. आपल्या आचरणात किंवा व्यवहारांचं आत्मपरीक्षण आपलं केलं जातं. संघटनाबद्दल परिपूर्ण माहिती दिली जाते. योग्य आणि कुशल अशी कर्मचाऱ्यांची उपलब्धता होते. भावी रिकाम्या जागासाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता करता येते. परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण निर्माण केलं जातं. कर्मचाऱ्यांच्या मनोबलात, आत्मविश्वासात, कौशल्यामध्ये आणि उत्पादकतेमध्ये सर्वात महत्वाची वाढ होते. हा त्याचा महत्वाचा फायदा आहे. कारण नवीन क्षमतांची जर तुम्हाला निर्मिती करायची असेल, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं असेल, उत्पादन खर्चात बचत करायची असेल, संघटनेला स्थिरता प्राप्त करून द्यायची असेल, तर तुम्हाला प्रशिक्षण हे लोकांना देणंच गरजेचं आहे. आणि प्रशिक्षण दिलं तरच तुम्ही काय होऊ शकणार आहात, त्याच्यामध्ये त्या त्या लोकांच्या क्षमता ओळखून तुम्ही त्या लोकांना मदत करणार आहात. तर आता प्रशिक्षणाचे फायदे बघितले. फायद्याबरोबर प्रशिक्षण द्यायचं कसं, प्रशिक्षणाचे प्रकार कोणते, तर पहिला एक प्रकार आहे काम करता करता प्रशिक्षण. मी अनेक बँकांच्या मध्ये ज्यावेळी जात होते त्यावेळी गेल्या 2 वर्षांपासून बँकांच्या कर्मचाऱ्यांना दुपारी 3 ते 5 त्याच ठिकाणी त्यांच्या बँकांच्या हॉलमध्ये कॉम्प्युटर ठेवला जात असे आणि त्या कॉम्प्युटरचं प्रशिक्षण त्या लोकांना त्यांनी तिथल्या तिथं दिलं. यालाच म्हणतो काम करता करता प्रशिक्षण. दुसरा प्रकार आहे याच्यामधला की प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देणं. जसं तुम्ही आता रविवारी येता, रविवारी प्रशिक्षण घेता आणि तुम्ही परीक्षा देता, त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण हाही एक प्रकार त्याच्यामधला आहे. चौथा बाह्य प्रशिक्षण कार्यक्रम. काही वेळेला बाहेरील संस्था प्रशिक्षण ऑर्गनाईज करतात, त्यावेळी त्यांच्या प्रशिक्षणा त्यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला आपण जाणं. आणि सर्वात शेवटचा पाचवा जो भाग आहे की त्रिस्तरीय प्रशिक्षण योजना जी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यावर आधारित असते. तिथेही आपल्या नेत्यांना म्हणजे संचालकांना, सभासदांना, कर्मचाऱ्यांना, शिपायांना, या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणं असे हे प्रकार त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. आता कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण आपण जे देतो त्यांची आवश्यकता आपण कशा रीतीने आपण हे बघणार, कशा रीतीने आपण ओळखावी लागेल, तर सगळ्यात एक की कामगारांना उत्पादनाच्या दर्जाविषयी, दर्जा महत्वाचा आहे, क्वालिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग येतो, जागरूक करण्यासाठी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. दुसरा भाग अपघातांच्या संख्येत वाढ झाली असेल तर ज्या सुरक्षा योजना आहेत, जे उदाहरणार्थ हेल्मेट, डाव्या बाजूनी गाडी चालवा, त्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे. नवीन वस्तूंचं उत्पादन करायचं असेल तर त्याला तांत्रिक प्रशिक्षण आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे प्रशिक्षणाच्या पद्धती सुद्धा आहेत. की नुसतं प्रशिक्षण आहे की वर्गामध्ये जाऊन बसणं नाही, तर त्या त्या गोष्टीचं, त्या त्या बाबीचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. सुधारित उत्पादन पद्धतीचं, नवीन आपणाला तिथपर्यंत जावंच लागेल आणि तिथं जाऊन आपणाला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. कर्मचाऱ्यामध्ये वाढता असंतोष जर झाला असेल तर त्यावेळी त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणजे त्यांना काय सांगायला पाहिजे, बाबा आहे बघ गैरहजेरीचं प्रमाण जर तुझं वाढलं तर तुला नोकरीवरून कमी व्हावं लागेल, याचंही प्रशिक्षण, याची माहिती त्यांना देणं. कर्मचाऱ्यांची घटती कार्यक्षमता ही सुद्धा आम्हाला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं त्यांना सांगावं लागतं. एक जबाबदार नेतृत्व जर तयार करायचं असेल तर प्रशिक्षणाशिवाय दुसरा प्रयत्नच नाही किंवा दुसरा प्रकार नाही म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, आपण आता बघितलं की कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, त्याचे प्रकार बघितले, त्याच्या बाबी बघितल्या. कर्मचारी एकदा सेट झाला, तो परमनंट झाला की त्याला त्याच्यामध्ये बढती देणं, त्याला पदावनती देणं, त्याला त्याच्या ऐच्छिक रीतीने काम करायला देणं याही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण कर्मचारी गतिशील असतात, त्यांची बदली होते, पदोन्नती होते, स्थानांतरण होतो, त्यांना काही वेळा कामावरून दूर केलं जातं, सेवानिवृत्ती घ्यावी लागते, काही वेळा राजीनामा देतात, ऐच्छिक सेवानिवृत्ती, या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये येत असतात. तर अशा या कामावर नियुक्ती केल्या कारणामुळं पहिल्यांदा एक तात्पुरतं कामावर घेणं आणि त्याला कायमस्वरूपी घेणं याच्यामध्येही फरक आहे. तात्पुरतं घेतलं तर तो म्हणेल की मी कधीच परमनंट होणार नाही तर मी काम का करू. अशा वेळेला त्याला जर परमनंट जर त्याला आपण कामावर घेतलं तर त्याचा सगळ्यात पहिला भाग जो होतो तर त्याची अनुपस्थिती कमी होते, तो संशोधनाच्या बाबतीमध्ये जातो, त्याच्यानंतर तो कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये समाधानकारक काम करू लागतो. म्हणून आपणाला या लोकांच्या बाबतीमध्ये परमनंट आणि तात्पुरता शिपाई याच्यामधला जो फरक आहे तो याच रीतीने आहे. काही वेळेला आपल्याला पदोन्नती देणं गरजेचं आहे. आता पदोन्नती म्हणजे काय, संस्थेमध्ये ज्यावेळी वरचं पद निर्माण होतं त्यावेळेला रिकाम्या जागेवर त्या खालच्या श्रेणीतील कर्मचाऱ्याला वरच्या श्रेणीमध्ये बदलले जाते, त्यावेळी त्याला पदोन्नती असं म्हटलं जातं. पदोन्नतीमध्ये श्रेष्ठतर कार्यभार आणि अधिक उत्तरदायित्व दिलं जातं, अधिक उत्तरदायित्व. आणि पदोन्नती ही कर्मचाऱ्यांच्या विकासाची प्रक्रिया आहे, त्याच्या कार्यामध्ये परिवर्तन होतं. कनिष्ठकडून ज्येष्ठकडं, ज्येष्ठकडून रजिस्ट्रारकडं, रजिस्ट्रारकडून त्याच्यावरच्या पोस्टकडं जेव्हा जातात लोक त्यावेळेला त्या वेळेला त्यांच्या कार्यामध्ये परिवर्तन होतो आणि त्यांचा विकास सुद्धा होत असतो. आता पदोन्नतीचा उद्देश काय होतो, एक तर पहिल्यांदा प्रेरणा मिळते, कार्यसंतुष्टी होते, त्यांचा उत्साह वाढतो, कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्याचा संदेश मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. अशा या पदोन्नतीचे प्रकार पण आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो क्षैतिज पदोन्नती. वरिष्ठ लिपिकावर ज्या वेळेला पदोन्नत केलं जातं त्यावेळी त्याला क्षैतिज पदोन्नती म्हणतात. सूक्ष्म पदोन्नती याचा अर्थ कोणताही फायदा द्यायचा नाही, फक्त वरच्या पदाचं उत्तरदायित्व त्याला सांभाळायला द्यायचं, फायदा कोणता नाही. पदोन्नतीमध्ये कसं होतं की वरचं पद मिळालं की त्याच्या पगारामध्ये बढती त्याला मिळते. आणि ऊर्ध्व पदोन्नती याच्या श्रेणीवर पदोन्नत त्याला करावी, म्हणजे वरच्या श्रेणीवर त्याला पदोन्नत करायचं. आता पदोन्नतीच्या या कसोट्या या आहेत, कसोट्यामध्ये त्याची योग्यता बघितली जाते, त्याच्या कामाच्या आधारावर केली जाते. आणि दुसरा त्यातला महत्वाचा ज्येष्ठता ही, हा गोष्ट ज्येष्ठता तो किती सिनियर आहे याच्याही आधारावर पदोन्नती ही दिली जाते. आता ही पदोन्नती दिल्याबरोबरच, म्हणजे पदोन्नती तर हा कर्मचाऱ्यांच्या मधला महत्वाचा विभाग आहे, पदोन्नती मिळण्यासाठी लोक काम करत असतात, जीवापाड काम करतात. आणि 10 वर्षांनी 15 वर्षांनी अशी पदोन्नती मिळाली की त्यांना केलेल्या कामाचं चीज झालं असं म्हटलं जातं. काही वेळेला या पदोन्नतीच्या बरोबरच काही कामगारांच्या बदल्याही होतात. आता बदल्या का होतात, बदलीमध्ये समान स्तर, समान उत्तरदायित्व, समान वेतन असतं, पण त्याचे काही उद्देश पण आहेत, बदल्यांची काही कारणं आहेत. का बदल्या केल्या जातात या महाविद्यालयातून त्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची बदली होते काही वेळेला म्हणजे प्रशासकीय कारण म्हणू आपण तांत्रिक कारणामुळे त्याला एक कॉम्प्युटर येत नसेल तर तू इकडच्याच बँकेमध्ये जा तिथं हाताने लिहिलं जाते तू तिथे जा तांत्रिक कारण आहे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी इच्छेनुरूप सुद्धा काही वेळा बदली केली जाते काही वेळा आजार असतो अपघात असतो दुर्घटना होते काही वेळा त्याला वरच्या मजल्यावर चढता येत नाही आणि काही वेळा औद्योगिक संबंधामुळे सुद्धा बदल्या करणं आवश्यक असतं आणि ते बदल त्यावेळी होतात म्हणजे बदल्यासाठी सुद्धा वेगवेगळी कारणं असतात बदल्यांचे हेतू काय आहेत काय उद्देश आहे त्यातला पहिला की उत्पादनामध्ये खंड पडू नये का नवीन मशीन आले एखाद्याला येत असेल एखाद्याला येत नसेल दुसरं कार्यचक्रानुरूप बदली केली जाते एका पाळीतून दुसऱ्या पाळीत बदली केली जाते सुपरवायझर आणि कर्मचारी यामध्ये संघर्ष निर्माण झाला तर बाबा तू या कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जा म्हणजे तिथं तुझी भांडणं होणार नाही म्हणजे काही वेळेला भांडणांच्यामुळे सुद्धा बदल्या केल्या जातात आणि काही वेळेला संस्थापक जे लोक असतात कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सुद्धा बदली करत असतात बदलीचा हा भाग बघितल्यानंतर आपण पदोन्नती बघितलं बदली बघितलं आता पदावन्नती म्हणजे काय पदोन्नतीच्या बरोबर उलट बाजू म्हणजे पदावन्नती म्हणजे पदावन्नती करताना कर्मचाऱ्याला कमी अधिकार कमी प्रतिष्ठा कमी पगार देण्यात येतो आणि त्याला खालच्या श्रेणीच्या पदावर काम करायला सांगितलं जातं हे का माहितीये त्याला शिक्षा देण्याच्या हेतूने पदावन्नती केली जाते आता त्याची कारणं अनेक असतील त्यातली काही कारणं जी आहेत एखाद्या कर्मचाऱ्याची दोषपूर्ण रीतीने पदोन्नती झाली असल्यास त्याला वर नेमलेला आहे पण ती त्याची गरज नव्हती दुसरा भाग त्याचं कार्य काम समाधानकारक नसल्यास काही वेळेला विभाग बंद पडलेला असल्यास त्यानं शिस्तभंग केल्यास तो कर्मचाऱ्यांच्या मध्ये एकरूप होत नसल्यास शारीरिक क्षमतेमध्ये आजारपण मध्ये बदल झाल्यास सोपवलेले काम तो कार्यक्षमतेने करत नसल्यास त्याला पदावन्नती केली जाते आणि प्राणपणाने विरोध करताना काही वेळा दिसून येतात अशा अनेक कारणामुळे ही पदावन्नती केली जाते काही वेळेला ऐच्छिक सेवानिवृत्ती सुद्धा घ्यायला संस्थापक भाग पडतात ऐच्छिक सेवानिवृत्ती ही 20 वर्ष सेवा झाली की तुम्हाला ती घेता येते आणि ऐच्छिक सेवानिवृत्ती झाली की तो खर्च कमी होतो पुन्हा नवीन भरती वगैरे होते हा एक मुद्दा आहे पण काही वेळेला बँका सेवकांना ऐच्छिक सेवानिवृत्ती घ्यायलाच लावतात कारण याची कारणं आहेत की काही वेळेला तिथं तंटे झालेले असतात भांडणं झालेली असतात या भांडणांच्या मध्ये आपणाला शिस्त लागावी याच्यासाठी या पदावन्नती किंवा ऐच्छिक सेवानिवृत्तीकडे जातात यानंतरचा भाग एक की आपण कर्मचाऱ्यांच्या मध्ये शिस्त हा भाग अत्यंत महत्वाचा आहे शिस्त येणं की ज्याला आम्ही असं म्हणतो डिसिप्लिन अनुशासन असं आम्ही म्हणतो कोणत्याही संस्थेचं यश कोणत्याही बँकेचं यश कारखान्याचं यश हे शिस्त पालनावर अवलंबून आहे अनुशासनद्वारेच व्यक्तींना पूर्व निर्धारित व्यवस्था आणि पद्धती अनुसरण्यासाठी उद्युक्त केलं जातं विशिष्ट वर्तनाला रोखण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट नियम सांगितले जातात योग्य व प्रगतीशील शिक्षा पद्धती अवलंबली जाते आणि शिस्तभंग कारवाई विरुद्ध दाद मागण्याची व्यवस्था ही या संपूर्ण कारखान्यामध्ये केलेली असते आता या शिस्तीची व्याख्या अनेकांनी केली आहे पण या शिस्तीच्या व्याख्येमध्ये डॉक्टर एस एस चटर्जी यांनी अँड इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट या पुस्तकात त्यांनी व्याख्या चांगली दिली आहे ते असं म्हणतात निश्चित मान्यता प्राप्त नियम व्यवस्था व परंपरानुसार कार्य करणे मग ते नियम हस्तलिखित स्वरूपात असो किंवा गृहीत स्वरूपात असो वेळेवर येणं वेळेवर जाणं दिलेलं काम विनचूक करणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत असतात या शिस्त पालनाचे उद्देशही अनेक आहेत शिस्त पालनाच्या बाबतीमध्ये बुद्धीने किंवा समंजसपणे वागणं हे शिस्तीचं उद्दिष्ट आहे आणि त्याचं काटेकोरपणे पालन. आणि या शिस्त पालनाच्या संदर्भामध्ये प्रत्येक बँकेचं, प्रत्येक संस्थेचं, प्रत्येक ठिकाणची धोरणं वेगळी असतील पण उद्देश मात्र हा त्यांचा एकसारखाच असतो. आणि हा उद्देश एकसारखा असल्याकारणामुळे शिस्त ही महत्वाची आहे. शिस्त ही सुस्पष्ट असावी आणि त्याच्यामध्ये विविध बाबींचा समावेश असतो. त्याच्यामध्ये आचारसंहिता असते, शिस्त पालन असतं, नियम असतात, उपनियम दिले असतात, सवलती दिलेले असतात आणि याची पूर्णपणे कल्पना स्पष्टपणे देऊन त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे असं त्यांना नियुक्तीच्या वेळी सांगितलं जातं. बेशिस्त कर्मचाऱ्यांचा अन्य कर्मचाऱ्यांच्यावर प्रभाव टाकणे हे अशक्य झालं पाहिजे. जे शिस्तीची गरज आपण बघतोय, नवीन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होताना नियमांची जाणीव करून देणे, त्याचबरोबर व्यवस्थापकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी कोणत्याही पातळीवरील बेशिस्त सहन करून घेऊ नये, कार्यवाहीची नोंद, म्हणजे जर शिस्त पालन असेल तर त्याची कार्यवाहीची नोंद. सध्या आपल्याला माहिती आहे की आपण कोणत्याही कारखान्यामध्ये, कॉलेजमध्ये, कुठंही येताना आणि जाताना थंब हे सुरू झालेलं आहे. सही आहे पण सही नंतर केली जात होती. आता थंबमुळं कसं होतं की आपण आत वेळेवर येतो आणि आपण वेळेवर जातो. म्हणजे त्याचा अर्थ हा शिस्तीचा भाग महत्वाचा आहे. या शिस्त पालनाच्या बाबतीमध्ये शिस्तीच्या अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये त्याची उद्देश, त्याची कारणं, शिस्तभंग जर त्यांनी केला तर त्यांना काय करावं याच्यासाठी सुद्धा काही शिक्षा त्यांनी सांगितलेल्या आहेत. शिस्त पाळलीच पाहिजे कारण या शिस्तीवरच सगळं अवलंबून आहे. त्यामुळं सुरुवातीला त्यांना सांगून सवरून त्याच्यानंतर विविध बाबी त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय काय शिक्षेबाबतचा क्रम असावा. पहिला एक, तोंडी ताकीद द्या. तोंडी ताकीद देऊन नंतर कर्मचाऱ्यांच्या फाईलमध्ये नोंद करा. पुन्हा एकदा लेखी ताकीद द्या. चौथा त्यातला शिक्षेचा मुद्दा, सेवाज्येष्ठता कमी करा. पाचवा मुद्दा, विशेष अधिकार काढून घ्या. पगारातील वाढ काही काळासाठी थांबवा. दंड करा. अनुशासनात्मक जबरी सुट्टी द्या. डिसिप्लिनरी ले ऑफ करा. पदावन्नती करा. कामावरून तात्पुरते कमी करा. आणि सगळ्यात शेवटचा भाग, हे सगळं जरी नाही होत असेल, यालाही जुमानत नसेल तर कामावरून काढून टाका किंवा त्याला सेवामुक्ती द्या. अशा या कामगारांच्या बाबतीमध्ये आपणाला बघता येईल. आता या कामगार संघटनांच्या शिस्त पालनाची जी भूमिका आहे, या शिस्त पालनामध्ये सुद्धा 1958 मध्ये कोड ऑफ डिसिप्लिन 1958 मध्ये अनुशासन संहिता त्यांनी दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कायद्यांची चर्चा सुद्धा केली आहे. म्हणजे एकदम कुणीतरी आला आणि बुवा असं बेशिस्त वागायला लागला आणि त्याला कामावरून काढून टाकता येणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा कायदा हा केला गेलेला आहे. आता याचबरोबर गैरवर्तणूक जर असेल तर गैरवर्तणूक म्हणजे काय, त्याला मी इंग्लिशमध्ये मिसकंडक्ट असं म्हणतो. तर मिसकंडक्ट याचा अर्थ, अनुशासन म्हणजे शक्ती किंवा शक्तीचे भय आहे जे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या प्रमुख उद्देशाविरुद्ध काम करण्यापासून परावृत्त करत असतात. समूह व्यवस्थेचा भंग केल्यास शिक्षेची तरतूद सुद्धा त्यांनी सांगितली. तर अशा या गैरवर्तणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा गैरवर्तणूक म्हणजे काय आणि त्याबद्दल काय शिक्षा दिली जाऊ शकते हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आज्ञेचं उल्लंघन करणं, जाणून बुजून आज्ञेचा अवमान करणं, जाणून बुजून नुकसान करण्याचा प्रयत्न करणं, संपत्तीचं नुकसान करणं, उशिरा कामावर येणं, कार्यासाठी लाच देणं, घेणं, गैरहजर असणं, अशा अनेक गोष्टी या गैर वर्तणूक मध्ये दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाईची लक्षणंही आपण त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचे आणि त्याच्यानंतर शिक्षा आपण कोणत्या आहेत त्याही आपण बघितलेल्या आहेत. त्याचा विचार या पाचव्या विभागामध्ये आपल्याला करायचा होता, तो आपण पाहिलेला आहे. आता त्याचबरोबर नुसती शिस्त नुसतंच कामावरून काढून टाकणार नाही तर कामगारांच्या कल्याणासाठी सुद्धा आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी जी सुदृढता आहे ती सुदृढता महत्वाची आहे आणि ती सुदृढता कशी आणावी हे आपल्याला टॉपिक 6 मध्ये आपल्याला बघायचंय. वातावरणाचा परिणाम हा सगळ्यांच्यावर होतो. व्यक्तीचं व्यक्तिमत्व सुद्धा या वातावरणामुळे डेव्हलप होत जातं. त्यांचं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक क्षमतांचा परिणाम कुटुंबावर, संस्थावर, समाजावर होत असतो, राज्यसत्तेवर आणि अर्थव्यवस्थेवरही होत असतो. तर अशा या वातावरणाचे दोन प्रकार आहेत, एक संस्थेतील आणि संस्थेबाहेरील, अंतर्गत आणि बहिर्गत. आणि दोन्ही प्रकारच्या वातावरणाचा संस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असतो. तो कसा? आता कार्यालयीन वातावरण, त्याची कार्य संस्कृती, हाही एक भाग त्याच्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे. आता कार्यालयीन वातावरण कसं असावं? स्वच्छ असावं, पाणी चांगलं असावं, जागा चांगली असावी आणि त्याचबरोबर त्या कार्यालयातलं अंतर्गत वातावरण, कामाची माहिती असेल, त्याच्याकडे कौशल्य असेल, अभिवृत्ती असेल, त्याची प्रकृती चांगली असेल, काम करण्याची प्रेरणा चांगला असेल तर तो काम करत असेल. तर अशा या कामाच्या आत म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही वातावरणाचा परिणाम या कर्मचाऱ्यावर होत असतो, त्याच्यातून तो सुदृढ होत असतो. पण आता सध्या या खाऊजाचं जे आर्थिक धोरण झालं त्याच्यानंतर अनेक प्रवाह हो आता या अंतर्गत बहिर्गत मध्ये आहेत. त्यातला पहिला एक की ध्येयामधला बदल असला पाहिजे. नुसतंच कमाई न मानता दर्जा आणि समाधान यांच्याकडे तुम्ही वळलं गेलं पाहिजे. ऑफिसची अंतर्गत रचना चांगली असली पाहिजे, टीमवर्क असलं पाहिजे, देखरेख आणि नियमन अधिकाऱ्यांचं चांगल्या रीतीने असलं पाहिजे, मानव संसाधन विकास असला पाहिजे, कामाच्या वेळामध्ये लवचिकता. एखाद्या कर्मचाऱ्यांनी 8 तास 10 तास काम केलं त्याला दुसऱ्या दिवशी 2 तास सूट द्या ना, ते ठरवून देण्याची आदर्श नियमावली तयार केली पाहिजे. घरून कार्यालयीन कामकाज बघण्याची आता सध्या बघतो आपण की कॉम्प्युटरवर अनेक गोष्टी चालतात, त्याही गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. ताणतणावाचं व्यवस्थापन असलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा वाढता वापर असला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की कार्यालयाच्या आत आणि कार्यालयाच्या बाहेर दोन्हीकडचं वातावरण हे चांगलं असलं पाहिजे. जर त्यानं चांगलं काम केलं असेल तर त्याला मौद्रिक लाभ मिळाले पाहिजेत, त्याला वेतन वाढ मिळाली पाहिजे. काही जणांनी चांगलं काम केलं तर त्याला विशेष वेतनवाढ, वाहन भत्ता, घर भत्ता, वैद्यकीय मदत, अतिरिक्त कामाचा मोबदला, अधिलाभांश हे त्यांना दिलं गेलं पाहिजे. त्यांना सगळ्या प्रकारचे लाभ मिळाले पाहिजेत. जशा आता मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना गाड्या असतात, त्यांना घरं असतं, तेवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना ते देता येणार नाही, पण तरी सुद्धा या लोकांना जर कार्य संस्कृती, विचारशीलता, क्रियाशीलता, एकाग्रता हे जर वाढवायचं असेल तर त्यांच्या अंतर्गत आणि बहिर्गत वातावरणावर परिणाम करणाऱ्या गोष्टींच्या मध्ये आपणाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. यातलाच एक भाग म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान. सध्या आपण कोणत्याही बँकेमध्ये कुठेही गेलो तर इव्हन अगदी बाहेर आपण आत गेलो की तरी सुद्धा कोण आलेलं आहे ती प्रिंट मारली जाते आणि आपण तिथं लिहिलं जातं की ही व्यक्ती आलेली आहे. म्हणजेच माहिती, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन हे महत्वाचं आहे. सामाजिक जीवनावर सध्या तंत्रज्ञानाचा फार मोठा प्रभाव पडलाय. त्याच्यामुळे सामाजिक जीवन पद्धती आणि जीवनस्तर मध्ये बदल झालाय. कृषी, अन्न, वस्त्र, दळणवळण, मनोरंजन सगळ्या क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळे मानवी जीवनाची पातळी उंचावलेली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगार निर्मिती झाली. दळणवळणाच्या साधनांनी आपण बस, रेल्वे, म्हणजे आपण 1-2 दिवसांमध्ये आपण अमेरिकेला पोहोचतोय. कृषी क्षेत्रात निसर्गावर आधारित शेती पद्धतीपासून दूर जाऊन आता शेतकऱ्यांनी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या सगळ्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपण करणं गरजेचं आहे हे घटक 7 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या घटक 7 मध्ये सांगत असताना पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपला संगणकाची माहिती. ही पूर्णपणे त्यांनी दिली आहे. संगणक म्हणजे काय, संगणकाचं चित्र त्यांनी दाखवलंय, इनपुट युनिट काय, प्रोसेसिंग युनिट काय, आउटपुट युनिट काय, स्टोरेज युनिट काय, संगणकाच्या संज्ञा त्यांनी सांगितलेल्या आहेत, कीबोर्डाची माहिती त्यांनी दिली आहे, म्हणजे अख्खा संगणक त्यांनी दिलेला आहे. आणि या संगणकामध्ये इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय, प्रिंटरची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर साठवणी आहे म्हणजे स्टोरेज, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, या सगळ्याच गोष्टींचा विचार या घटक नंबर 8 मध्ये केलाय. आणि सगळ्यात शेवटच्या टॉपिकमध्ये बँकिंग व्यवसाय माहिती संगणकाबरोबर बँकेमध्ये कोणकोणत्या गोष्टी वापरल्या जातात, कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि ही साधनं कोणती आहेत त्याची चर्चा केली आहे. त्याच्यामध्ये नोट काउंटिंग यंत्र, नोटा काउंटिंग करायच्या, सध्या हातानं नोटा काउंटिंग करण्यापेक्षा विशिष्ट यंत्र आहे, त्याच्यामध्ये नोटा ठेवल्या जातात आणि त्या नोटा चिकटलेल्या असतील तरी त्या मोकळ्या होतात आणि त्या नोटा काउंटिंगद्वारे आपल्याला 100, 500, 10,000, 1,00,000 आपण नोटा आपण येतो. नोट बंडलिंग यंत्र आहे, नोटा बंडल करायच्या, आधी आपण टाचण्या लावत होतो, सध्या टाचण्या लावायच्या नाहीत, रबर बँड लावायचे, तर त्या नोटा बंडलिंग सुद्धा यंत्रावर होतात. करन्सी तपासणी यंत्र आहे, कॅल्क्युलेटर आहे, स्टॅबिलायझर आहे, यूपीएस आहे, त्याचबरोबर फ्रँकिंग यंत्र आहे, ईपीबीएक्स आहे, सेक्युरिटी सिस्टीम मोठ्या प्रमाणावर आहे की अलार्म वाजला जातो आणि चोरी पकडली जाते, इलेक्ट्रॉनिक लॉकर आहे, वीज जनरेटर आहे, आग प्रतिबंधक यंत्र आहे आणि सध्या तर सगळ्या ठिकाणी कॅमेरे लावले जातात आणि या कॅमेऱ्यामधूनच ज्या चोऱ्या केल्या जातात त्या चोऱ्या पकडल्या जातात. इंटरनेट आहे, एटीएम आहे, मोबाईल फोन बँकिंग आहेत, अशा अनेक गोष्टी या बँकेमध्ये वापरल्या जातात. आणि याच टॉपिकच्या शेवटी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा त्यांनी स्पष्ट केलाय. या कायद्याची माहिती असणं आपल्याला नितांत गरजेची आहे, कारण हा कायदा तितक्याच दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. कारण सध्या आपण इलेक्ट्रॉनिक मध्ये जातो, सध्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आपण विचार करत असताना तो मोबाईल कशा रीतीने वापरला जातो, त्याच्यावर चित्र काय येतात, फेसबुकवर काय टाकलं जातं, या गोष्टींचा विचार होत असताना त्याची काळजी कशा रीतीनं घ्यावी हा मुद्दा त्याच्यामध्ये विचारत घेतला जातो. म्हणून या शेवटच्या टॉपिकमध्ये या बँकेच्या संदर्भामध्ये माहिती दिली.